श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 18व्या अध्यायाचा आज शेवटचा भाग, या ज्ञानेश्वरी निरूपणाचाही आज शेवटचा भाग, अत्यंत आनंदयुक्त अंतकरणाने आपण आज ज्ञानेश्वरीची समाप्ती या मागील निरूपणाच्या माध्यमातून जे आपण सुरू ठेवलेलं होतं त्याची आज सांगता किंवा समाप्ती होणार आहे। कंठ भरून येतो, गहिवर येतो, पण तरी आनंदाने, अत्यंत आनंदाने आज हा समापन सोहळा होत आहे। मागच्या भागामध्ये माऊलींनी अनेक प्रकारे आपल्या गुरूंची स्तुती केली। शंकराचार्य, त्याचप्रमाणे व्यासमुनी यांनी दाखवलेल्या रस्त्यावरच आपण चालतोय, म्हणून निसंदेह आपणही त्याच मुक्कामापर्यंत पोहोचणार अशी खात्री, आत्मविश्वास माऊलींनी दाखवला। पुढे माऊली म्हणतात की या ग्रंथ निरूपण करताना मी जर तुमची क्षमायाचना केली तर त्याचा अर्थ असा होईल की मी ग्रंथरचना केली, पण मी असं काहीही केलं नाही। ही जी सर्व किमया आहे ती माझ्या समर्थ सद्गुरूंची आहे, निवृत्ती देवाची आहे, म्हणून मी यासाठी क्षमायाचना करत नाही। या लागी मी गुणदोष विषी क्षमा विना विशेष, जे मी संजात ग्रंथलो देख आचार्य की। तर अशी त्यांची समज, समजूत आणि आपल्या गुरूंबद्दलचा आदर की गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण माझ्या गुरूंनीच उत्पन्न केलेल्या या ग्रंथाची मी रचना केलेली आहे, आणि तरी पुरोहित गुणे मी बोलिलो पुरे येणे, माझ्या गुरुंनी बोलविलं आणि मी पुरोहितासारखा बोलत गेलो, म्हणून मला याबद्दल विशेष क्षमा याचना करायची गरज नाही। पुढे अत्यंत आदरयुक्त अंत करणारे माऊली म्हणतात, काय बहु बोलो सकळा मिळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जो हा। फार काय सांगू सद्गुरु, जो हा तुम्ही ग्रंथसमाप्तीचा आनंददायक प्रसंग दाखविला त्या योगाने माझ्या संपूर्ण जन्माचे फळ मला प्राप्त करून दिलेत आणि या संत मंडळींची भेट झाली, हेच फार मोठं माझं भाग्य मला लाभलं। आज मराठी साहित्यात अजरामर झालेलं माऊलींचं जे पसायदान आहे ते पसायदान घेऊन नंतर शेवटल्या काही ओव्या घेऊन ग्रंथसमाप्ती होणार आहे। सुरुवात करूया आजच्या भागाला।
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।
आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज ध्यावे पसाय दाने। जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। दुरिताची तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात।
हे पसायदान म्हणजे मराठी संत साहित्याचा कळस आहे। महाराष्ट्रात क्वचितच कुठलं तरी घर असेल जिथे हे पसायदान म्हटलं जात नसेल किंवा क्वचितच कोणी माणसं असतील किंवा स्त्रिया असतील ज्यांना हे पसायदान पाठ नसेल. घराघरातून गल्ली गल्लीतून किंबहुना प्रत्येक जीवाच्या तोंडावर प्रत्येक मराठी भाषियांची अस्मिता ठरलेलं हे पसायदान माऊलीचं हे दिव्य देणं महाराष्ट्राला महाराष्ट्र समाजावर केलेला हा फार मोठा उपकार एवढा मोठा ग्रंथ केल्यानंतर त्यांनी काय मागावं. आता विश्वरूपी देवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे. वाग्यज्ञ म्हणजे कोणता? ही भावार्थ दीपिका जिला आपण ज्ञानेश्वरी नावाने ओळखतो. तर हा वाग्यज्ञ आहे. तर या विश्वदेवाने, विश्वदेव कोणता? हे सगळं ब्रह्मस्वरूप, हे सगळं ब्रह्मांड किंवा ही विश्वचेतना ज्याला कॉस्मिक एनर्जी आपण म्हणतो किंवा युनिव्हर्सल एनर्जी म्हणतो, त्या विश्वदेवाने या वाग्यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि संतुष्ट होऊन मला असे पसायदान द्यावे किंवा प्रसाद द्यावा. काय प्रसाद मागतात? सगळ्यात पहिलं काय मागतात? जे खळांची व्यंकटी सांडो. सर्वात पहिले काय मागितलं माऊलीनी? खळांची व्यंकटी. ज्या लोकांनी त्रास दिला असेल, जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, जे वाईट प्रवृत्तीने वागतात, ज्यांच्यामध्ये तमोगुण ठासून भरलेलं आहे, जे दुसऱ्यांना त्रास देतात, त्रास देतात असेही न म्हणता, जे खळांची व्यंकटी सांडो. हे देवा, खळांच्या कुटिलपणाचा नायनाट कर. खळांचा नायनाट कर असं नाही म्हटलं बरं का, खळांचा तिरस्कार नाही केला, तर त्यांच्या आतमध्ये व्यंकटी, त्यांच्या आतमध्ये जे बॅड व्हर्च्यूज, ज्या वाईट गोष्टी दडून बसलेल्या आहेत, त्या वाईट गोष्टींचा देवा नायनाट कर आणि त्या खळांना सत्कर्माच्या ठिकाणी आवडी निर्माण कर आणि सर्व प्राण्यांची एकामेकांसोबत जीवाभावांची मैत्री होऊ दे. मैत्र जीवाचे हा खळपणा, हे तिमिर, हे दुरीत, हे सगळं गेल्यानंतर स्वच्छ भावना जी उरेल, त्या स्वच्छ भावनेतून एकामेकांची एकामेकांसोबत गाठभेट घडू दे. पापांचा अंधार जावा, दुरीताचे तिमिर जावो, म्हणजे पापाचा अंधार जावो, दुरीत जावो नाही. पापी लोक ढोड्यात जावो, खड्ड्यात जावो असं म्हटलेलं नाही, त्या पापाचा अंधार जावा. विश्वामध्ये स्वधर्मरूपी सूर्य उदयाला यावा आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये ज्याची ज्याची जे जे इच्छा असेल ती त्याला देवा प्राप्त हो. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्र मे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी, भजी जो आधी पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. एथ म्हणे श्री विश्वेशरावू, हा होईल दान पसावू, येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणाऱ्या ईश्वरनिष्ठ लोकांचा समुदाय या भूतलावर निरंतर सर्व प्राण्यांना भेटो. कोण भेटो? संत भेटो, साधू भेटो, लोक भेटो, अशी व्याख्या निरनिराळी न करता सहज सरळ सोपी मागणी केली की ईश्वर निष्ठ सगळेच्या सगळे संतांच्या योग्यतेचे असे असं नाही, सगळ्यांचीच आध्यात्मिक पातळी खूप उंच असेल असं नाही, तर फक्त त्यांनी ईश्वर निष्ठ असावं, त्यांची निष्ठा ईश्वरावर असावी, तर त्या ईश्वरनिष्ठ लोकांचा समुदाय या भूतलावर सर्व प्राण्यांना भेटो. पुढे चालणाऱ्या कल्पतरूचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव, अमृताचे बोलणारे सागर, हे सर्व लोकांना भेटू देत. असं होऊ शकतं का? चालणारे कल्पतरूचे बगीचे कसे असतील? म्हणजे चालते बोलते संत, कल्पतरू इच्छा पुरविणारे. पण ह्या इच्छा कोणत्या आहे? देवा मला लाडू पेढे भेटू दे ही इच्छा नाही, देवा मला एवढी मोठी प्रॉपर्टी भेटू दे ही इच्छा नाही, या विश्वाचं कल्याण व्हावं ही इच्छा. सजीव चिंतामणीचे गाव, सजीव चिंतामणी, चिंतामणी हा जो मणी असतो सर्व इच्छा पूर्ण करतो हा, पण तो 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 निर्जीव असतो. माऊली म्हणतात सजीव चिंतामणी, असे सजीव असे जीव जे चिंतामणीसारखे, ज्यांचा इम्पॅक्ट या सोसायटीवर कम्युनिटीवर इतका जबरदस्त पडतो. महात्मा गांधी एक होते पण त्यांचा इम्पॅक्ट एवढा मोठा होता की त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या कर्तबगारीने देशाला स्वातंत्र्य मिळालं. असे सजीव चिंतामणी होते बरं का? तरी असे सजीव चिंतामणीचे गाव, अमृताचे जे बोलणारे सागर आहेत, जे कलंकरहित चंद्र आहेत, जे प्रकाश देणारे सूर्य आहे पण उष्णता रहित आहेत, असे जे सज्जन ते सर्वांना नेहमी आवडते व्हावेत. अशा सज्जनांचा कोणी कधीही तिरस्कार करू नये. त्यांना पुरस्कार देताना याला काही हरकत नाही, पण त्यांचा तिरस्कार करू नये. फार काय सांगावे, त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदिपुरुषाच्या ठिकाणी अखंडित भजावे. आणि महाराज, या मृत्यूलोकामध्ये विशेष करून हा ग्रंथच ज्याचे जीवन आणि अत्यंत प्रिय होऊन राहिला असेल, त्यांनी इहलोकींच्या आणि परलोकींच्या भोगांवर विजयी व्हावे. माऊली म्हणतात की ज्यांना ज्यांना या ज्ञानेश्वरीची आवडी असेल, ज्यांना ज्यांना ज्ञानेश्वरीची गोडी असेल, जे ज्ञानेश्वरी वचन पठन चिंतन निधिध्यास करत असतील, अशांना इहलोकी आणि परलोकी या सर्व भोगांवर त्यांचा विजय व्हावा. तेव्हा विश्वाचे प्रभुराय श्री निवृत्तीनाथ म्हणाले की हा दान प्रसाद होईल. या वराने माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या अंतकरणामध्ये सुखी झाले. येत म्हणे श्री विश्वेशराव हा होईल दानस पसाव, आणि म्हणून तो ज्ञानदेव सुखिया झाला. ऐसे युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कुली दक्षिणिली त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवसूत्र श्री महालयासे तेथ यदुवंश विलासू जो सकळ कळा निवासू न्यायाते पोषी क्षितिषु श्रीरामचंद्र तेथ महेश्वान्वय संभूते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञान देवे गीते देशिकार लेणे. याप्रमाणे युगांपैकी कलियुगामध्ये या महाराष्ट्र देशामध्ये श्री गोदावरी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर तिन्ही लोकांमध्ये जे एकमेव पवित्र अनादि पंचक्रोश असे क्षेत्र आहे, ज्या नेवाशामध्ये जगातील सर्व जीवांची चालक श्री महालया किंवा श्री मोहिनीराज आहे, तेथे यदुवंशाची शोभा आणि सर्व कलांचे राहण्याचे ठिकाण जो पृथ्वीपती रामचंद्र तो न्यायाने राज्य करीत होता। तेथे आदिनाथ शंकर यांच्या परंपरेत उत्पन्न झालेला शिव श्री निवृत्तीनाथ सुत म्हणजे निवृत्तीनाथांचा शिष्य जो ज्ञानदेव त्याने गीतेवर देशी भाषेचा म्हणजे मराठी भाषेचा अलंकार चढविला। आता इथे श्री महालया म्हणजे काय श्री मोहिनीराज जे मोहिनी रूप घेतलं होतं देवानी श्री विष्णूनी आणि त्या भस्मासुराचा वध करण्यासाठी जे मोहिनी रूप घेतलं होतं त्या मोहिनी रूपामध्ये विष्णूचं एकमेव मंदिर महालय किंवा मोहिनीराजांचं मंदिर ते नेवाशात आहे जिथे आज पैस खांब आहे ज्या पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगण्यात आली होती 1212 शकेमध्ये त्या ठिकाणी हे मोहिनीराजांचं देऊळ आणि ते एकमेव त्रैलोक्यात कुठेच नाही भारत देशात तर नाहीच पण कुठेच हे देऊळ नाही। आणि त्यावेळी श्री रामचंद्र यादव हे यादव कुळातील राजे राज्य करत होते याचं सगळं डॉक्युमेंटेशन मिळतं बरं आपल्या आधुनिक इतिहासामध्ये। हा काही फार 800 वर्षाचा काळ म्हणजे काही खूप कालगणनेमध्ये खूप मोठा काळ नाही आहे। भगवद्गीता ज्या काळची आहे त्या तुलनेमध्ये हे 800 वर्ष काही नाही आहे। तर हे काही खोटेपणाचं इथं काहीच नाही आहे। हे सगळं सत्य सत्य लिहिलेलं आहे, हे डॉक्युमेंटेड आहे, याला प्रमाण आहे। म्हणून तिथे तो निवृत्तीनाथ सुत म्हणजे ज्ञानेश्वर त्याने गीतेवर देशी भाषेचा हा अलंकार चढविला। एवं श्री भारताच्या गावी भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी श्री कृष्णार्जुनी बरवी गोठी जे केली जे उपनिषदांचे सार सर्वशास्त्रांचे माहिर परमहंसी सरोवर सेवी जे जे ते गीतेचा कलशू संपूर्ण अष्टादशू म्हणे श्री निवृत्तीदासू ज्ञान देवू पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होई जो शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला। याप्रमाणे श्री भारतरूपी गावामध्ये भारतरूपी गाव म्हणजे महाभारत भीष्म नावाच्या पर्वात महाभारतातील भीष्म पर्व श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात जो सुसंवाद घडला तो सुसंवाद श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा जे उपनिषदांचे तात्पर्य सांगणारा संवाद आहे सर्व शास्त्रांचे मोकळेपणाने राहण्याचे जन्मस्थान आहे आणि परमहंसरूपी राजहंसानी सेवन करण्याचे ते मानस सरोवर आहे जणू। अशा त्या गीतेचा 18 अध्याय हा त्या संपूर्ण गीतेचा कळस आहे आणि तो येथे संपूर्ण झाला आहे असे श्री निवृत्तीनाथांचे दास ज्ञानेश्वर म्हणतात। या ग्रंथाच्या पुण्यरूपी संपत्तीने सर्व भूतांनी सर्व सुखांनी उत्तरोत्तर संपूर्ण व्हावे। शके 1212 हे चालू होते तेव्हा ज्ञानेश्वरांनी टीका केली आणि या टीकेचे लिखाण करणारे सच्चिदानंद बाबा हे पूज्य बुद्धीचे लेखक याला प्राप्त झाले। एवढे बोलून माऊलींनी आपल्या ग्रंथाची समाप्ती केलेली आहे। मंडळी पसायदान सर्वांना सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीतही आहे आणि त्याची जास्त व्याख्या करायची गरज नाही। हा शेवटला भाग ज्यात माऊलींनी सर्वांसाठी प्रसाद मागितलेला आहे ज्ञानेश्वरी संपण्याची वेळ आहे। माझा मागील 38-40 वर्षाचा सराव मला फार गहिवर आणतो म्हणून यात मी फार खोल उतरत नाही कारण कंठ दाटून येतो। या माऊलीचे मराठी माणसावर, मराठी समाजावर जेवढे उपकार आहेत ते बोलून दाखवण्यासारखे नाही। मी फक्त एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा आपण हा ग्रंथ या ग्रुपवर सुरू केला त्यावेळी पहिल्या दिवशी माऊलींच्या चरणी आपण वंदन केलं होतं। कृतकृत्य होऊन माऊलीचे चरणावर माथा ठेवून आपण या ग्रंथाची सुरुवात केली। माऊलीचे अनंत आभार मानून त्या दिवशी केलेल्या संकल्पाची आज सिद्धी होत आहे म्हणून आनंदयुक्त अंतकरणाने माऊलीचे अनंत अनंत आभार मानून त्यांचे चरणी परत परत डोकं ठेवावं असं वाटतं। आजचा हा समाप्तीचा दिवस माऊलीच्या कृपेने आपण पाहू शकलो आणि कृपा एवढी की एकही दिवस मिस झाला नाही। एकही दिवस ग्रुपवर ज्ञानेश्वरीची क्लिप गेली नाही असं नाही। पाऊस, पाणी, सर्दी, पडसा काही का असेना, म्हणजे घरी मंगलकृत्य, मुलांचे लग्न वगैरे काही असेल तरी मात्र अचूकपणे ज्ञानेश्वरी आपला या ग्रुपवर आलीच आली। आता ही काही छोटी गोष्ट नव्हती म्हणून माऊलीचे जितके आभार मानू तितके कमी। इथे हा ग्रंथ समाप्त होतो पण समाप्तीपूर्वी, कारण आज जी ज्ञानेश्वरी आपल्याला दिसते आहे ती ज्ञानेश्वरी आपल्याला एकनाथ महाराजांच्या कृपेमुळे दिसते। एकनाथ महाराजांनी संजीवन समाधीच्या आतमध्ये जाऊन प्रवेश करून माऊलीशी साक्षात्कार करून या ग्रंथामधल्या ज्या जे अपवाद आणि या ग्रंथामध्ये जे भेसळ केली होती ती काढून हा ग्रंथ पूर्ण शुद्ध केला आणि शुद्ध केल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या शुद्धीपत्रकासारख्या याला चार ओव्या लिहिल्यात। त्या ओव्या नसून ते एक प्रूफ आहे शुद्धीचं, म्हणून ग्रंथसमाप्तीच्या वेळी त्या चार ओव्या घेणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे। परंतु पहिल्यांदा ग्रंथसमाप्तीचा श्लोक आपण घेऊ। इति श्रीमद्भगवद्गीता सूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सर्वगीतार्थसंग्रहो नाम अष्टादशोऽध्यायः श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु समाप्तोऽयं ग्रन्थः। एकनाथ महाराजांनी संजीवन समाधीच्या आतमध्ये प्रवेश करून ग्रंथ संशोधन केला आणि नंतर या संशोधनपर चार ओव्या त्या दिल्या आहेत, त्यासुद्धा आपण घेऊया। श्री शके 1500 साहोत्तरी तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रती शुद्ध केली ग्रंथपूर्वीच अतिशुद्ध परीपाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधुनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपदमास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामाठी संपूर्ण जाहली। श्री ज्ञानेश्वरी संशोधन केल्यावर श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी संबंधाने काही ओव्या लिहिल्या होत्या। ते म्हणतात, शके 1506 मध्ये तारण नावाचा संवत्सर आणि त्या संवत्सरात एका जनार्दनाने, म्हणजे जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराजाने गीतेवरील टीका जी ज्ञानेश्वरी तिची ही प्रत अत्यंत पूज्य बुद्धीने शुद्ध केली। हा ज्ञानेश्वरी ग्रंथ मूळचाच अतिशुद्ध आहे परंतु लोकांच्या पोथ्यातील पाठभेदांमुळे हा शुद्ध ग्रंथ कोठे कोठे अशुद्ध झाला होता त्याचे संशोधन करून याप्रमाणे ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्यात आली. ज्यांची गीतेची टीका वाचली असता अतिभाविक व गीतेचा अर्थ जाणण्याची इच्छा करणाऱ्यांना गीतार्थाचे ज्ञान होते त्या निष्कलंक ज्ञानेश्वराला माझा कोटी कोटी नमस्कार असो. भाद्रपद महिन्यामध्ये बहुत कालाने येणारी जी कपिला षष्ठी असते त्या कपिला षष्ठीची चांगली पर्वणी होती आणि त्या दिवशी गोदावरीच्या किनाऱ्यावर पैठण गावात हे शुद्ध प्रत लिहिण्याचे काम संपूर्ण झाले असं एकनाथ महाराजांनी स्पष्ट मत आपलं दिलेलं आहे. मंडळी, आता हा ग्रंथ इथे संपतो. पुढे जशी आज्ञा होईल माऊलीची त्याप्रमाणे आपण पुढे जाणार आहोत. ग्रंथ समाप्त करताना काही परिहार करण्याचे कारण नाही. माऊली स्वतः जेव्हा क्षमायाचना करत नाही तर मलाही असं करण्याचा काही अधिकार नाही, कारण नाही, आणि तसाही मी कोणी नाही. या ग्रुपवर 230 मेंबर्स आहेत. त्यापैकी बरेच लोक मला ओळखत सुद्धा नाहीत, म्हणून माझी ओळख काय, मी कोण, याच्या भानगडीत काही पडू नका, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नका. मी फक्त या ज्ञानेश्वरीचा सेवक आहे. ज्ञानेश्वरीचीच सेवा आपल्या हातून घडावी ही मनात शुद्ध आणि पवित्र अशी इच्छा घेऊन मी जगतो आहे. निरूपण करताना माझ्या हातून काही व्याकरणाच्या चुका झाल्या असतील, प्रोनाउन्सिएशनमध्ये काही चुका झाल्या असतील, किंवा एखाद्या ओवीचा अर्थ तुमच्या बुद्धीला पटला नसेल, तर या सर्व गोष्टीसाठी मला क्षमा कराल. पुढे ज्ञानेश्वरीतील अनेक गोष्टी, अनेक निरूपणे, अनेक प्रमेय किंवा आपल्या व्यावहारिक जीवनासाठी आवश्यक असणारी जी उदाहरणं आहे आणि ज्या आपल्या समस्या असतात त्यांना सोडवण्यासाठी ज्ञानेश्वरी कशी उपयुक्त होऊ शकते याबद्दलचे काही काही निरूपण या ग्रुपमध्ये येतील आणि अनेक गोष्टी या ग्रुपच्या माध्यमातून घडणार आहे. आपणा सर्वांची प्रत्यक्ष भेट व्हावी, प्रत्यक्ष भेटून परत एकत्र येऊन अनेक गोष्टी ज्ञानेश्वरीत अशा आहे ज्या प्रत्यक्ष भेटल्यानंतरच आपण समजू शकतो. उदाहरणार्थ अष्टांग योग, गुणातीत योग, पुरुषोत्तम योग, या अशा गोष्टी आहे ज्या जेव्हा आपण एकत्र बसू, एकत्र समजण्याचा प्रयत्न करू तेव्हाच शक्य होईल. पुढे माऊलीच्या प्रेरणेने ज्ञानेश्वरी वर्कशॉप या सदराखाली एका दिवसाचा, दोन दिवसाचे, तीन दिवसाचे, एका आठवड्याचे असे कार्यक्रम करून ज्ञानेश्वरीची सेवा आपल्या हातून घडावी अशी शुद्ध इच्छा आहे. म्हणून ज्याला कुणाला आवड असेल, गोडी असेल आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्याचा विचार असेल त्यांनी या ॲडमिनसोबत संपर्क जरूर साधावा. एकत्र येऊन हिळून मिळून माऊलीचं हे कार्य आपण पुढे नेऊया. सर्वांना हा प्रसाद मिळावा या शुद्ध हेतूने आपण हे गुरु कार्य करण्याचा सामूहिकतेमध्ये प्रयत्न करू. आज अत्यंत आनंदयुक्त अंतकरणाने आपण सर्वांचा निरोप घेताना मला खूप बरं वाटत आहे.
पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.